हरी ओम. मनाच्या श्लोकांमधले 194 श्लोक आणि 195 श्लोक याचा आपल्याला जोडीनेच विचार करायला पाहिजे. कारण 194 श्लोकामध्ये साधकांनी शिष्यांनी एक प्रश्न विचारला आहे. एक म्हणजे खरं प्रश्नमालिका आहे ती, आणि 195 श्लोकामध्ये गुरूंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर त्यामुळे प्रथम आपण शिष्य काय प्रश्न विचारतो ते समजून घेऊया, आणि नंतर मग गुरु त्याचं काय उत्तर देतात हे आपण समजून घेऊया. 194 श्लोक. बसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा. देह टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो, असे प्रश्न साधकांनी शिष्यांनी विचारलेले आहेत. आपण म्हणतो की देव आपल्या हृदयात राहतो, इथे राहतो. तर मग तो इथे जो राहतो तो मला का कळत नाही, मला का दिसत नाही, तो कसा असतो, असा एक प्रांजल प्रश्न हा साधक विचारतो. पुसे आदरे, दाखवा मला तुमचा देव कुठे आहे असं नाही विचारत, दाखवाल का असं प्रेमाने आदराने विचारतो. पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. त्याला कोणाला आहे हा प्रश्न, नचिकेत्यापासून आजपर्यंत आपल्याला सर्वांना हा प्रश्न पडत असतो. पुढचा, देह टाकिता देव कोठे राहतो. आपल्यापैकी प्रत्येकाने प्रियजनांचा वियोग आणि मृत्यू अनुभवलेला आहे. परवा सरलाताईंचा देहांत झाला, माझ्या आईचा सप्टेंबरमध्ये देहांत झाला. आपल्यापैकी प्रत्येकानेच अशा प्रकारचा वियोग अनुभवलेला आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की ही जी व्यक्ती तुमच्या आमच्यामध्ये शरीराने वावरत होती, मग ती आता काय झालं तिचं? जर सर्वांच्यामध्ये देव आहे तर मग या ठिकाणच्या व्यक्तीच्या ठिकाणी जो देव होता त्याचं काय झालं, असा कोणालाही आपल्याला सहज पडणारा प्रश्न आहे. बरं, मग शरीर ठेवलं, आता तो कुठे गेला असेल देव तिथला, असे प्रश्न मनुष्याला अगदी स्वाभाविक आहेत. फार पूर्वीपासून, उपनिषद कालापासून आजपर्यंत हे कुठल्याही जाणत्या माणसांना पडत आलेले प्रश्न आहेत, ज्याला आपण जन्म आणि मृत्यू यांचं रहस्य म्हणतो. आपल्या डोळ्या देखत छोटी छोटी बाळं जन्माला येतात आणि ती मोठी होतात आणि केव्हा तरी ते या जगाचा निरोप घेऊन निघून जातात. आणि असा आपल्याला प्रश्न पडतो की हे जन्माला का आले आणि यांचा अमुक वेळी मृत्यू झाला, तो का झाला, काय त्याच्या मागे रहस्य असेल. बिमलाजी ठकार असं सुंदर वाक्य म्हणायच्या, सांगायच्या की बर्थ इज नॉट द बिगिनिंग ऑफ युअर लाईफ अँड डेथ इज नॉट द एंड ऑफ युअर लाईफ. जन्म ही आपल्या जीवनाची सुरुवात नव्हे आणि मृत्यू हा आपल्या जीवनाचा शेवट नव्हे. जीवन हे प्रवाहासारखं आहे. काही वेळा पाण्यात असं खुणा लावतात की नाही, खुणांसाठी असं काहीतरी रंगीत चिन्ह ठेवतात पाण्यामध्ये अमुक ते अमुक इतक्या काळापर्यंत. तसं हा इतका अमुक वेळी हा जन्मला आणि अमुक वेळी याचा देहांत झाला, असा हा पट त्या जीवनाचा प्रवाह आपल्याला तो एवढाच दिसत असतो. आणि संत जे असतात त्यांना काय दिसत असतं, इकडचं एवढं मोठं आणि इकडचं एवढं मोठं असं त्यांना दिसत असतं. हा जन्माला येण्यापूर्वी याचं काय होतं आणि हा गेल्यानंतर आता याचं काय होणार आहे, हे संतांना दिसतं, आपल्याला नाही दिसत. म्हणजे त्यामुळे आपल्याला हे सगळे प्रश्न पडतात की हा जीव जन्मजन्म काय करत आला हे आपल्याला माहिती नाही. या त्याचं देह ठेवल्यावर आता हा कुठे जाणार आहे, याची गती काय. श्राद्धाच्या वेळी आपण म्हणतो की अभिरम्यताम, हा जोडून म्हणतो अभिरम्यताम, म्हणजे आपण आता सुखाने या मार्गाने पुढे जा, आपण सुखी व्हा असं आपण निरोप देतो जाणाऱ्या व्यक्तीला. म्हणजे काय, पण सुखी व्हा म्हणजे काय, कुठे आहे तो, काय करतोय तो, चांगल्या साधकांना पडणारे हे प्रश्न आहेत. आता यांचं उत्तर समर्थांनी पुढच्या श्लोकामध्ये काय दिलेलं आहे हे आपण नंतर पाहूया. हरिओम तत्सत.